नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं स्त्रीगदरा नायक तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. उत्तराखंडाक वर्सूयभर पर्यटन स्थळ म्हूण उजवाडाक हाडपाचेर भर दितले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलां. ते उत्तरकाशीच्या हिरीसील हांगा भौशीक मेळाव्यात उलयताले. राज्या खातीर गिमाच्या पर्यटनाचे म्हत्व सांगता आसतना तांणी म्हळें की उत्तराखंड पर्यटन क्षेत्रांत आतां वर्सूयभर ऑफ सिझन जावचें ना. हे दशक उत्तराखंडाच्या प्रगती खातीर नवे मार्ग उक्ते करपी आसा. गिमाच्या दिसांनी रिकामी हॉटेलां आनी होमस्टे हांकां लागून जावपी आर्थिक चणचणीचेर भर दिवन तांणी सांगले की राज्याच्या पर्यटन उद्देगाक बळगे दितना उत्तराखंडाच्या दैवी प्रभावाचो अणभव घेवपाक मेळचो म्हूण वर्साचे 365 दीस पर्यटनाक चालना दितले. मुळाव्या साधन सुविधा उदरगती विशीं सांगतना प्रधानमंत्र्यांनी चारधाम रस्तो प्रकल्प, रेल्वे विस्तार, हवाई जोडणी आनी दोरयेच्या प्रकल्पांचो उल्लेख केलो. गौरीकुंड, केदारनाथ आणि गोविंदघाट हेमकुंड दोरयेच्या मार्गाक यात्रेकरू आणि पर्यटकांक प्रवास करपाक खूप सोपे जातले असं त्यांनी सांगले. प्रधानमंत्री मोदी हांनी मुखपा गावात देवाची पूजा केली. थंय थळाव्या लोकांनी तांकां येवकार दिलो. उपरांत त्यांनी हार्सिलच्या निसर्गरम्य हिमालयन दृश्यांची तोखणाय केली. तशेंच त्यांनी ट्रॅकिंग आणि बायकिंग रॅलींकूय बावटो दाखयलो. शांत वातावरण पसंत करपी लोकां खातीर हार्सिला एक परिपूर्ण अशें पर्यटन स्थळ आशिल्ल्याचें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगलें. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्या म्हयन्याच्या 8 तारखेक आंतरराष्ट्रीय अस्तुरी दिसा निमतान नवी दिल्लींत राष्ट्रीय परिषदेचें उक्तावण करतल्यो. बायलां आनी भुरगीं उदरगत मंत्रालयाच्या नारी शक्ती से विकसीत भारत ह्या विशयाचेर हे परिषदेचें आयोजन केलां. ह्या कार्यावळींत सशस्त्र दळ आनी निमलश्करी दलांतले अधिकारी, दिल्ली पुलीस, माय भारत स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका, आशा कार्यकर्ता आनी स्वयंसेवी गटाच्या वांगड्यासयत विंगड विंगड मळावयल्यो अस्तुऱ्यो वांटेकार जातल्यो. ह्या कार्यावळींत संवसारीक बँक, युनिसेफ, युनायटेड नेशन्स विमन, UNDP, UNFPA ह्या सारख्या आंतरराष्ट्रीय संस्थांचे प्रतिनिधी हाजीर आसतले. शी बिल्ड्स भारत ह्या हॅशटॅगासयत सोशल मिडिया मोहिमेचे आयोजन करतले. आंतरराष्ट्रीय महिला दिसाविशी उलयतना महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी हांणी म्हळें की हो दीस अस्तुऱ्यांच्या बहुआयामी उदरगतीचेर भासाभास करपाची आणि ते साध्य करपा खातीर येवपी आडखळे पयस करपाची बरी संद जावन आसा. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांच्या युनायटेड किंगडमाच्या भेटी मजगती फुटीरवाद्यांनी केल्ल्या सुरक्षेच्या उल्लंघनांचो भारतान खर निषेध केला. विदेश वेव्हार मंत्रालयान एका निवेदनात फुटीरवादी आणि अतिरेकी वृत्ती आशिल्ल्या गटाच्या चिथावडीवेल्यान ही घडणूक घडल्याचे सांगला. भारतान ह्या कृतीचो निषेध केला, लोकशाहीचो गैरवापर करता असे ह्या निवेदनात म्हळा. सोनप्रयाग ते केदारनाथ 12.9 किलोमीटर लांबाईचे दोरी मार्ग उदरगती खातीर सरकारान मान्यताय दिल्या असे नवी दिल्लीत प्रसार माध्यमांकडेन उलयताना माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव हांणी सांगले. ह्या प्रकल्पाचो वट्ट खर्च 4,000 कोटी रुपया वयर आसतलो. 12.4 किलोमीटर हेमकुंड साईबा दोरी मार्ग 2,730 कोटी रुपया खर्च करून विकसित करपाचो आसा अशी माहिती वैष्णव हांणी दिली. करात केल्ली वाट टाळपा खातीर कॅनडाचे प्रधानमंत्री जस्टिन ट्रुडो हांणी घेतिल्ली पावलां सारकी नात अशें अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनाल्ड ट्रम्प हांणी म्हळां. ताणी म्हळें की कॅनडा आनी मेक्सिकोतल्या अमेरिकेत येवपी वस्तूंचेर 25% शुल्क थारायल्ले प्रमाण 4 मार्च सावन लागू जाले आनी चीनातल्यान आयात केल्ल्या वस्तूंचेर 20% शुल्क लागू जाले. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी कॅनडा आणि मेक्सिको हांगा बेकायदेशीर स्थलांतरिताक आणि फेंटेलाईन सारख्या वखदांक अमेरिकेत प्रवेश दिल्ल्या कारणावेल्यान दोषी थारायला. ह्या फेंटेलिनाचो चडसो वांटो चीनाकडल्यान येता. अमेरिके वस्तूंचेर चड शुल्क घेवपी वेपारी भागीदार देशांक परस्पर शुल्क प्रणाली लागू करपाची शिटकावणी ट्रम्प हांणी दिल्या. सत्तेक टिकून रावपा खातीर शुल्काचो मुद्दे वापरता अशें ट्रम्प हांणी कॅनडियन फुडाऱ्यांक उद्देशून म्हळां. ICC चॅम्पियन्स ट्रॉफी खातीर काल राती लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमाचेर जाल्ले दुसरे उपांत्य फेरयेत दक्षिण आफ्रिकेक 50 धावण्यांनी हरोवन न्यूझीलंड भारता वांगडा अंतीम फेरयेत पावला. न्यूझीलंडान आतां मेरेनच्या सगळ्यात चड 363 धावण्याचे लक्ष दक्षिण आफ्रिके मुखार दवरिल्ले. दक्षिण आफ्रिकेन थारायल्ल्या ओव्हरींनी णव गडे वगडावन 312 धावण्यो करपाक यश मेळिल्ले. चॅम्पियनशिपाची अंतीम फेरी आयतारा दुबय आंतरराष्ट्रीय स्टेडियमाचेर भारत आनी न्यूझीलंड हांचे मजगती जातली. हाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां सकाळच्या 8:40 मिनटांचेर आयकुपाक मेळटले आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.